चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजय डेली शुगर मार्केट अपडेट, आज मंगळवार 1 सप्टेंबर 2020। डोमेस्टिक मार्केट सप्टेंबर 2020 महिन्याच्या कोटाच्या घोषणेच्या प्रतीक्षेत देशभर बाजारात मागणी स्थिर राहिली। महाराष्ट्रामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,140 रुपये ते 3,160 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमटीसचा व्यापार 3,240 रुपये ते 3,260 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,350 रुपये ते 3,400 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमटीसचा भाव 3,375 रुपये ते 3,450 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये एमटीसचा व्यापार 3,325 रुपये ते 3,340 रुपये होता। गुजरातमध्ये एसटीसचा व्यापार 3,251 रुपये ते 3,255 रुपये राहिला, तर एमटीसचा भाव 3,271 रुपये ते 3,281 रुपये प्रति क्विंटल राहिला। तमिळनाडूमध्ये एसटीसचा व्यापार 3,400 रुपये ते 3,475 रुपये होता, तर एमटीसचा भाव 3,450 रुपये ते 3,525 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट लंडन वर्ल्ड शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $363.70 प्रतिटन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $12.76 होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.966 मध्ये झाला, तर ब्रझिलियन रियलचा व्यापार 5.49 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 3,152 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $43.12 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 272.51 अंकांनी वर येऊन 38,900.80 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 82.75 अंकांनी वर येऊन 11,470.25 अंकावर बंद झाला।